आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात. पहिल्याच दिवशी 57,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. राज्याचे मुख्य सचिव म्हणून राजेश कुमार यांनी स्वीकारला पदभार. लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी रेल्वेची भाडेवाढ आजपासून लागू होणार आणि एसटी बससाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून तिकिटात 15% सवलत. आता सविस्तर बातम्या. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला काल प्रारंभ झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सभागृहाला मंत्री छगन भुजबळ यांचा परिचय करून दिला. त्यानंतर विविध अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले. दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाल्याची घोषणा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. त्यानंतर विधानसभेचे तालिका सदस्य म्हणून अमित साटम, किशोर पाटील, सुलभा खोडके, चेतन तुपे, नितीन देशमुख, संजय मेश्राम, अभिजित पाटील, समीर कुनावार आणि समाधान आवताडे यांची नियुक्ती केली. यानंतर विधानसभेत माजी आमदार रोहिदास देशमुख, ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ जयंत नारळीकर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते लहानू कोम आणि समाजसेविका डॉ श्रद्धा टापरे यांच्या निधनाबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शोकप्रस्ताव मांडला. सर्व सदस्यांनी 2 मिनिटं स्तब्ध राहून तो संमत केला. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी तालिका सभापती म्हणून अमित गोरखे, इद्रिस नायकवाडी, कृपाल तुमाने, सुनील शिंदे आणि प्रज्ञा सातव यांची नियुक्ती केली. यानंतर विख्यात खगोलशास्त्रज्ञ डॉ जयंत नारळीकर, विधान परिषदेचे माजी सदस्य अरुण जगताप आणि डॉ रामदास आंबटकर यांच्या निधनाबद्दल विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी शोकप्रस्ताव मांडला आणि सर्व सदस्यांनी 2 मिनिटं स्तब्ध राहून तो संमत केला. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 57,509,71,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळात सादर केल्या. हा निधी प्रामुख्यानं रस्ते, मेट्रो, पायाभूत सुविधा प्रकल्प, सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणी, महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसंच दुर्बल आणि वंचित समाज घटकांच्या विकासाकरता उपयोगात आणला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी या पुरवणी मागण्यांवर प्रतिक्रिया दिली.
पहिली महसुली तूट 45,891 कोटीची होती बजेटमध्ये. हा एक मोठा विक्रम झाला आणि आज नवा विक्रम केलेला आहे 57,509 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या मांडून. जसं हे पावसाळी अधिवेशन आहे तसं हिवाळी अधिवेशन येणार, मार्च महिन्यात पुढचा बजेट मांडण्याच्या आधी एक पुरवणी मागणी येणार, म्हणजे आणखी 2 पुरवणी मागण्यांनी या राज्याची तूट 1,03,000 कोटीवरून कदाचित 1.5 किंवा 2 लाख कोटीवर हे पोहोचवतील.
विधिमंडळाच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानभवन प्रांगणातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. विरोधी पक्षांच्या सदस्यांनी मराठीच्या मुद्द्यावरून विधानभवनाच्या पायऱ्यांवर निदर्शनं केली. त्यानंतर सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार, जितेंद्र आव्हाड आणि इतर यावेळी उपस्थित होते. वरिष्ठ सनदी अधिकारी राजेश कुमार यांची राज्याचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान मुख्य सचिव सुजाता सौनिक काल सेवानिवृत्त आल्या. त्यानंतर राजेश कुमार यांनी सुजाता सौनिक यांच्याकडून काल पदभार स्वीकारला. राजेश कुमार हे 1988 तुकडीचे सनदी अधिकारी आहेत. महसूल, नोंदणी आणि मुद्रांक शुल्क तसंच वनविभागाचे अप्पर मुख्य सचिव म्हणून ते कार्यरत होते. देशातल्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार मंत्र्यांची मंथन बैठक काल नवी दिल्लीत आयोजित करण्यात आली होती. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत देशातील सहकारी चळवळीला बळकटी देण्यासाठी सुरू असलेल्या योजनांचा आढावा घेण्यात आला. राष्ट्रीय सहकार धोरण लवकरच जाहीर केलं जाणार असून ते 2025 ते 2045 पर्यंत लागू असेल असं सांगून शहा म्हणाले की राष्ट्रीय सहकार धोरणांतर्गत प्रत्येक राज्याचं सहकार धोरण त्या त्या राज्याच्या परिस्थितीनुसार तयार करण्यात येईल. या बैठकीत राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी राज्यातल्या सहकार क्षेत्रातल्या यशस्वी उपक्रमांचा आढावा घेतला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित महाराष्ट्र 2047 साठी राज्य शासनाकडून राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण सुरू केलं आहे. नागरिकांना सर्वेक्षणात आपले मत मांडण्यासाठी QR कोड www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आलेल्या 7 प्रश्नांची उत्तरं द्या. या सर्वेक्षणात कोणतीही वैयक्तिक माहिती घेतली जाणार नाही. तुमचं उत्तर नक्की द्या प्रगतिशील महाराष्ट्रासाठी. नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन.
प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. रेल्वेच्या प्रवासी भाड्यात वाढ करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयानं घेतला आहे. हा निर्णय आजपासून लागू होईल. लांब पल्ल्याच्या गाड्यांचं तिकीट थोडं महाग होणार असलं तरी लोकलचा प्रवास मात्र महागणार नाही. पॅसेंजर गाड्यांच्या विना वातानुकूलित सामान्य श्रेणीसाठी 500 किलोमीटर अंतरापर्यंत कोणतीही भाडेवाढ लागू होणार नाही. 501 ते 1500 किलोमीटर अंतरासाठी 5 रुपये, त्यापुढे 2500 किलोमीटर अंतरापर्यंत 10 रुपये आणि त्यापुढे 3000 किलोमीटर अंतरासाठी 15 रुपये भाडेवाढ आजपासून लागू होणार आहे. तर शयनयान श्रेणी आणि पहिल्या वर्गासाठी 0.5 पैसा प्रति किलोमीटर या दरांनं भाडेवाढ होईल. मेल आणि एक्सप्रेस विना वातानुकूलित गाड्यांसाठी पहिल्या, दुसऱ्या आणि शयनयान श्रेणीसाठी प्रति किलोमीटर 1 पैसा दरवाढ करण्यात आली आहे. तर एसी श्रेणीसाठी 2 पैसे प्रति किलोमीटर इतकी दरवाढ लागू होईल. उपनगरी रेल्वे प्रवासाच्या तसंच उपनगरी आणि सामान्य मार्गांवरच्या हंगामी तिकिटांच्या दरात कोणतेही बदल केलेले नाहीत. राज्य परिवहन महामंडळाच्या लांब आणि मध्यम पल्ल्याच्या गाडीतून 150 किलोमीटरपेक्षा जास्त अंतराच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या पूर्ण तिकीट असलेल्या प्रवाशांना तिकीट दरात 15% सवलत दिली जाणार आहे. ही योजना दिवाळी आणि उन्हाळी सुट्टीचा गर्दीचा हंगाम वगळता वर्षभर सुरू राहणार आहे. जादा गाड्यांसाठी ही सवलत लागू नसेल. या योजनेची सुरुवात आजपासून करण्यात येणार आहे. 1 जून रोजी एसटीच्या 77व्या वर्धापन दिनानिमित्त परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी याबाबत घोषणा केली होती. माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांची आज जयंती आहे. त्यानिमित्तानं 1 जुलै हा दिवस राज्यात कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. या अनुषंगानं राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं काल सोलापूर जिल्ह्यातल्या धर्मपुरी इथं आगमन झालं. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पालखीचं स्वागत केलं. त्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सोलापूर जिल्ह्यातल्या पहिल्या मुक्कामासाठी नातेपुतेकडे मार्गस्थ झाली. प्रशासनातर्फे पालखी मार्गांवर पिण्याचं स्वच्छ पाणी, आरोग्य सेवा, 108 रुग्णवाहिका सेवांसह विविध सेवा देण्यात येत आहेत. दरम्यान आषाढी वारीनिमित्त भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी महत्वाच्या व्यक्तींसाठीच्या दर्शन सेवेला जिल्हा प्रशासनाच्या वतीनं काही अंशी प्रतिबंध घालण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी महत्वाच्या व्यक्तींच्या दर्शनाबाबत सूचना केल्या असून यामध्ये मंदिरापर्यंत संबंधित व्यक्तींच्या गाड्यांना प्रतिबंध घातला आहे. याशिवाय महापूजेदरम्यान मोजक्यात लोकांना गाभाऱ्यात सोडण्यात येणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी विद्यमान कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. भारतीय जनता पार्टीच्या राज्य परिषदेचं अधिवेशन आज वरळी इथं होणार आहे. या अधिवेशनात प्रदेशाध्यक्षपदाच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची अपेक्षा आहे. पुण्यातील आंबेगाव पोलीस ठाण्याला ISO 9001:2015 मानांकन मिळालं आहे. हे मानांकन प्राप्त करणारं पुणे आयुक्तालयातील हे पहिलंच पोलीस ठाणं आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते आंबेगाव पोलीस ठाण्याला हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं. पुण्यातल्या बोबदेव घाटात नुकत्याच घडलेल्या सामूहिक अत्याचाराच्या घटनेनंतर पुणे पोलीस आणि वनविभागानं शहरातील 22 टेकड्यांवर अत्याधुनिक सुरक्षा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील पथदर्शी प्रकल्प बोबदेव घाटात सुरू झाला आहे. याअंतर्गत बोबदेव घाटात 25 CCTV कॅमेरे, फ्लडलाईट, IP स्पीकर्स आणि आपत्कालीन कॉलबॉक्स बसवण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचं काल रात्री वृद्धापकाळानं निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी तळेगाव दाभाडे इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांनी भेगडे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. नाशिकमध्ये पंचवटी भागातल्या एका बांधकामस्थळी खोदलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून 14 वर्षांच्या 3 शाळकरी मुलांचा मृत्यू झाला. या प्रकरणी संबंधित विकासकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातही काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात. पहिल्याच दिवशी 57,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. राज्याचे मुख्य सचिव म्हणून राजेश कुमार यांनी स्वीकारला पदभार. लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी रेल्वेची भाडेवाढ आजपासून लागू होणार. आणि एसटी बससाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून तिकिटात 15% सवलत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.